चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजय डेली शुगर मार्केट अपडेट, गुरुवार 23 जानेवारी 2020। डोमेस्टिक मार्केट बाजारात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,160 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,215 रुपये ते 3,250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,300 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,395 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,280 रुपये ते 3,300 रुपये राहिला। प्रमुख निर्यातीमुळे S30 जास्त व्यापारासाठी उपलब्ध नाही। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,485 रुपये ते 3,540 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,610 रुपये ते 3,640 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,375 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट बाजारात चांगली मागणी दिसून आली। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युम्सा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,000 रुपये ते 23,200 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युम्सा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23,300 रुपये ते 23,500 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युम्सा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $365 ते $367 पर्यंत आहेत आणि इक्युम्सा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $368 ते $370 पर्यंत आहे। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $401.30 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $14.73 होते। करेन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.29 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.17 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,979 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $55.72 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 271.2 अंकांनी वर येऊन 41,386.40 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 73.45 अंकांनी वर येऊन 12,180.35 अंकांवर बंद झाला।